विविध भारती पुणे, राजेंद्र लेले सादर करत आहे पुणे वृत्तांत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेच्या गुणपत्रिका येत्या मंगळवारी 11 जून रोजी दुपारी 3 वाजता विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित शाळेत वितरित केल्या जाणार आहेत. परीक्षेचा निकाल 27 मे रोजी ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात आला होता. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनं वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिवस आज साजरा करण्यात आला. आपल्या पर्यावरण संरक्षणासाठी जगभरातील जागरूकता आणि कृती जोपासणं हे संयुक्त राष्ट्रांचं मुख्य उद्दिष्ट आहे. समुद्री प्रदूषण आणि जागतिक तापमान वाढीपासून उदयोन्मुख पर्यावरणविषयक समस्या, शाश्वत वापर आणि वन्यजीव गुन्हेगारीबद्दल जागरूकता वाढवण्याकरता हे प्रमुख अभियान आहे. दरवर्षी 143 देशांमध्ये हा दिवस उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी नवीन संकल्पना ठरवण्यात येते. यातून प्रमुख कंपन्या, स्वयंसेवी संस्था आणि समुदाय जगभर पर्यावरणीय कामांना प्रोत्साहन देत असतात. यावर्षीच्या जागतिक पर्यावरण दिवसाची मध्यवर्ती संकल्पना जमीन पुनःस्थापित करणं, दुष्काळात टिकून राहणं आणि वाळवंटीकरणाची वाढ रोखणं अशी आहे. पुण्यातील लष्कराच्या दक्षिण कमांडनं वर्ष 2047 हे निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन वर्ष म्हणून साजरं करण्याची घोषणा केली आहे. वर्ष 2070 पर्यंत नेट झिरो भारत अर्थात निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन करणारा भारत असा दर्जा प्राप्त करण्याच्या भारत सरकारच्या ध्येयाशी सुसंगत राहून हा संकल्प करण्यात आला आहे. या अनुषंगानं 15 ऑगस्ट 2047 पर्यंत नेट झिरो सदन कमांड दर्जा प्राप्त करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगानं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं आजपासून 12 जून पर्यंत उद्यान वृक्षारोपण विभाग आणि देवराई फाउंडेशनच्या वतीनं निगडी इथल्या दुर्गादेवी टेकडी उद्यानात भव्य वृक्षारोपण कार्यक्रम तसंच नागरिकांना 10,000 वृक्षारोपांचं वाटप करण्यात येणार आहे. या काळात विविध पर्यावरणपूरक कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे. संत निरंकारी मिशन आणि लोणावळा नगर परिषद यांच्याद्वारे संयुक्तपणे बीट प्लास्टिक पोल्युशन या विषयाला अनुसरून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज 18 पर्वतीय पर्यटन स्थळांवर विशाल वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. यामध्ये महाराष्ट्रातील लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, पाचगणी, पन्हाळा, सोमेश्वर या पर्यटन स्थळांचा समावेश होता. पुणे क्षेत्रीय संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून लोणावळा खंडाळा इथल्या मुंबई पुणे महामार्गाच्या दोन्ही बाजूचे रस्ते, खंडाळा ते अमृतांजन पॉइंट, वळवण, कावेरी फार्म, नागरगाव, लोहगड उद्यान, रायवूड ते लोणावळा डॅम गेट, राजमाची तुंगारली चौक ते ग्रामीण पोलीस स्टेशन, नगर परिषद कार्यालय, मावळा पुतळा या ठिकाणी स्वयंसेवक सेवादल सदस्य, भक्तगण आणि लोणावळा नगर परिषदेचे कर्मचारी यांनी एकत्रितपणे येऊन संपूर्ण परिसर स्वच्छ केला. तसंच 100 हून अधिक झाडं लावण्यात आली. पथफेरी आणि पथनाट्य सादर करून तसंच सर्व स्वयंसेवकांनी हातामध्ये पर्यावरण रक्षण विषयक घोषणा फलक उंचावून मानवी साखळी निर्माण करत नागरिकांमध्ये वायू प्रदूषण रोखण्याविषयी जनजागृती केली. संत निरंकारी मिशनचे पुणे क्षेत्रीय संचालक किशनलाल अडवाणी आणि अवनीत तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात आलं. नारायण सेवा संस्थांतर्फे पुण्यातील दिव्यांगांच्या कल्याणासाठी रविवारी 9 जून रोजी क्वीन्स गार्डन अल्पबचत भवन इथं सकाळी 8 ते संध्याकाळी 6 या वेळेत मोफत नारायण कृत्रिम अंग शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. हात पाय काही अपघात किंवा आजारामुळे निकामी होऊन अपंगत्व आलं आहे अशा व्यक्तींसाठी हे शिबिर असल्याचं संस्थांचे विश्वस्त संचालक देवेंद्र चौबिसा यांनी सांगितलं. दर्जेदार आणि वजनानं हलके आणि टिकाऊ असे नारायण कृत्रिम हात पाय आणि कॅलिपरचं मोफत वितरण 2 महिन्यानंतर केलं जाणार आहे. नागपूर इथं पार पडलेल्या वरिष्ठ गटाच्या राज्यस्तरीय मैदानी अजिंक्यपद स्पर्धेत पुणे जिल्हा संघानं सर्वसाधारण विजेतेपद पटकावत स्पर्धेवर वर्चस्व राखलं. पुणे आणि परिसरात काल संध्याकाळच्या मुसळधार पावसानंतर आज दिवसभरात चांगला उष्मा होता. आज संध्याकाळीही गडगडाटी पावसाचा इशारा पुणे वेधशाळेनं दिला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.